chinimandi.com पॉडकास्ट।
उसाचे पैसे लवकरात लवकर भागवण्याची मागणी। अखिल भारतीय किसान सभेच्या रोहतक जिल्हा युनिट यांनी दावा केला आहे की भाली आनंदपूर आणि मेहमच्या सहकारी कारखान्याकडून ऊस शेतकऱ्यांचे जवळपास 82 करोड रुपये देय आहेत आणि हे पैसे लवकरात लवकर भागवण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून पेरणीची तयारी सुरू होऊ शकेल। AIKS च्या जिल्हा युनिटचे अध्यक्ष प्रीत सिंह यांनी सांगितलं की भाली आनंदपूर साखर कारखान्याकडून 46 करोड रुपये देय आहेत, तसंच मेहम कारखान्याकडून ऊस शेतकऱ्यांचे जवळपास 36 करोड रुपये देय आहेत। भाली आनंदपूरमध्ये साखर कारखान्याचे प्रमुख व्यवस्थापक मानव मलिक म्हणाले, 155.98 करोड रुपये एकूण देय होते आणि 30 एप्रिल पर्यंत 108.57 करोड रुपये देणं बाकी आहे। ते म्हणाले, आम्हाला 2018-19 दरम्यान कारखान्याद्वारा निर्यात केलेल्या साखरेसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाअंतर्गत साखर निदेशालयातून 9.20 करोड रुपये मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत। कारखान्याकडून विक्री करण्यात आलेल्या विजेचे 5 करोड रुपये भागवण्याच्या प्रतीक्षेत आहेत। साखर कारखानेही सध्या आर्थिक संकटाशी झगडत आहेत। ठप्प झालेल्या साखर विक्रीनं त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत।